ഹലോ, സാർ വിഷമുണ്ട്, പറഞ്ഞുണ്ട്. मागे सर तुम्ही एन्क्वायरी केली होती फ्लॅट संदर्भात, त्यासाठी मी फोन केला तुम्हाला. बरं, कन्फर्म नाही का तुमचं? ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम.